ಅನಂತರಾವ್ ಭಾಲೇಕರ್, ಆದರಣೀಯ ಅಚಲತಾಯಿ ಜೋಶಿ, ಆದರಣೀಯ ದೀಪಾತಾಯಿ ಮಂತ್ರಿ, ನಾಟ್ಯ ಕಲಾವಂತ ಅವಿನಾಶ್ ನಾರ್ಕರ್ ಆಣಿ ಐಶ್ವರ್ಯತಾಯಿ ನಾರ್ಕರ್ ಆಣಿ ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಉಪಸ್ಥಿತ ಅಸಲೇಲೆ ಮೋಠ್ಯಾ ಸಂಖ್ಯೆನೆ ಸ್ಟಾಲ್ ಧಾರಕ ಹಿತಚಿಂತಕ ಗ್ರಾಹಕ ಬಂಧು ಆಣಿ ಭಗಿನಿನ್ನು. सर्वप्रथम आज या व्यापारी महाराष्ट्र व्यापारी पेठेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि महाराष्ट्र व्यापारी पेठ आणि मराठी व्यापारी मित्र मंडळ या संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो. मराठी माणसांचं काम करणं काही सोपं नाही आहे आणि त्यातही मराठी माणसांच्या व्यापाऱ्याचं काम करणं सोपं नाही आहे आणि हे काम गेले 29 वर्षे हे करतायत ते सोपं नाही आहे. त्याच्यामुळे मी या मराठी व्यापारी मित्रमंडळाचं मनापासून अभिनंदन करतो की आपण एक खूप मोठं काम करता आहात. मित्र, व्यापारी जो आहे, उद्योजक जो आहे, हा उद्योजक राष्ट्राची संपत्ती निर्माण करणार आहे. म्हणजे राष्ट्राची संपत्ती दोनच लोक निर्माण करतात, एक उद्योजक आणि दुसरा शेतकरी. बाकीचे आपण सगळे उपभोक्ते आहोत, पण राष्ट्राची उत्पन्न निर्मिती करणारा हा उद्योजक आहे. आणि म्हणून या सर्व उद्योजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो की आपण आपल्या राष्ट्राला हातभार लावता आहात. या व्यापारी मित्रमंडळाचं अभिनंदन अशासाठी की यांनी एक गैरसमज खोटा ठरवलेला आहे, म्हणजे समज खोटा ठरवलेला आहे, तो गैरसमज आहे असं ठरवलेला आहे. की समज काय आहे की मराठी माणसाला उद्योग करता येत नाही, मराठी माणसाला व्यापार करता येत नाही, बिझनेस करता येत नाही. तो मराठी माणसाचा प्रांत नव्हे. तलवारे घ्याव्या, लढाया कराव्या, युद्ध करावे, लेखणी घ्यावी, निबंध लिहावे, कविता लिहाव्या, हा मराठी माणसाचा प्रांत. परंतु हा गैरसमज आहे हे सिद्ध केलं आणि मराठी माणूस उद्योग करू शकतो, धंदा करू शकतो, व्यापार करू शकतो, बिझनेस करू शकतो हे सिद्ध केलं. म्हणून पुन्हा एकदा मराठी व्यापारी मित्रमंडळाचं हार्दिक अभिनंदन. आपल्या समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत. एक गैरसमज असा आहे की उद्योग करायचा असेल, व्यापार करायचा असेल तर चोऱ्या माऱ्या कराव्याच लागतात. मित्र, माझ्या स्वतःच्या अनुभवाने आणि अनेकांच्या अनुभवाने मी सांगू इच्छितो की प्रामाणिकपणे उद्योग व्यवसाय व्यापार करता येतो या प्रामाणिकपणावर आपला विश्वास असला पाहिजे. आणि हा जर विश्वास असेल तर तो लॉंग टर्मचा उद्योग ठरतो, नाही तर तो शॉर्ट टर्मचा ठरतो. आणि शॉर्टकट काढायला गेले तर दे विल कट यू शॉर्ट. शॉर्टकट्स हे डेंजरस असतात, त्याच्यामुळे शॉर्टकटमध्ये आपण जाऊ नये. प्रामाणिकपणावर आपला विश्वास असला पाहिजे आणि जो प्रामाणिकपणाने उद्योग व्यवसाय व्यापार बिझनेस करतो तो लॉंग टर्मचा बिझनेस करू शकतो. अनेकांना असं वाटतं की मला इंग्रजी आलं पाहिजे तरच मला व्यापार करता येईल, उद्योग करता येईल. आय कॅन बी अ बिझनेसमॅन ओनली इफ आय नो इंग्लिश. मित्र, गरजेचं नाही आहे. तुम्हाला भाषा नको आहे, तुम्हाला व्यापाराचं मन पाहिजे आहे, वृत्ती पाहिजे आहे, ही अंगी बनवलेली असली पाहिजे. आणि म्हणून मराठी माणसामध्ये ती वृत्ती आहे. मराठी माणूस हा मेहनती आहे, चिकाटी त्याच्यामध्ये आहे, जिद्द त्याच्यामध्ये आहे, प्रामाणिकपणा त्याच्यामध्ये आहे. फक्त त्याने स्वतः उडी मारण्याचं धैर्य करणं गरजेचं आहे. त्यालाही स्वतःला कुठेतरी कमीपणा वाटतं की अरे ह्या माझा प्रांत नाही. अनेक वर्षांचा जो त्याच्यावर विचार बिंबवलेला आहे की हे तुझं काम नव्हे, आता त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे, मराठी माणसाने उद्योगातच आलं पाहिजे, नोकऱ्यांचा काळ आता संपलेला आहे. मी एका मोठ्या नेत्याला भेटलो ज्याचं पूर्ण आयुष्य आरक्षण मागण्यामध्ये गेलं आणि त्यांना मी भेटल्यानंतर त्यांना म्हटलं की तुम्ही तर सगळं आयुष्य आरक्षणासाठी लढलात आणि आता तर आरक्षणाची गोष्ट जी आहे ती हातातोंडावर आलेली आहे, आता तुम्ही निष्क्रिय का, आता तुम्ही शांत का? ते म्हणाले असं आहे मी आयुष्यभर आरक्षणासाठी लढलो, पण आता जेव्हा वेळ आलेली आरक्षण मिळण्याची तेव्हा मला असं दिसते आहे की नोकऱ्या कुठे आहेत, आरक्षण मिळणार कशा, आरक्षण मिळून मिळालं तरी त्याचा फायदा काय, आता 52% का 54% का 60% किती टक्के मिळालं तरी नोकरी कोणाला मिळणार आहे, नोकर भरतीवर बंदीच आहे आणि म्हणून मी जरा शांत आहे. मित्रो हे खरं आहे, आता नोकऱ्यांचा काळ राहिलेला नाही आहे, आपण नोकऱ्या मागणारे होऊ नये, आपण नोकऱ्या देणारे व्हावे आणि त्याच्यासाठी आपण उद्योजक झालं पाहिजे. एक उद्योजक जर झाला तो 100 घरांची चूल पेटवतो, एक नोकरदार जर झाला तो स्वतःच्या घराची चूल पेटवेल, आणि म्हणून आपण उद्योजक झालं पाहिजे. एक मोठा गैरसमज आणखी लोकांमध्ये आहे आणि तो गैरसमज असा आहे की लोकांना असं वाटतं की उद्योग करायला खूप पैसा लागतो. माझ्याकडे तर पैसा नाही, माझे वाडवडील तर काही श्रीमंत नव्हते, त्यांनी काही पाठी इस्टेट सोडलेली नाही आहे, मग मी उद्योग व्यापार बिझनेस करणार कसा. तर मी आपल्याला स्वतःच्या अनुभवाने, इतरांच्या अनुभवाने आणि खात्रीने सांगू इच्छितो की उद्योग करायला पैसा लागत नाही. उद्योग हा दुसऱ्यांच्या पैशावरच करायचा असतो. हा दुसऱ्यांचा पैसा आपल्याकडे कसा येईल हे तंत्र एक लागतं, त्याची वृत्ती लागते, त्याचं टेक्निक लागतं. आणि हा दुसऱ्याचा पैसा म्हणजे कोणता, हा इन्व्हेस्टर्सचा पैसा, हा बँकांचा पैसा, हा म्युच्युअल फंडाचा पैसा, हा शेअर मार्केटचा पैसा, हा पैसा आपल्या अवतीभोवती कितीतरी मोठ्या प्रमाणात पडून आहे, त्याला घेणारा नाही आहे. आज बँका शोधतायत, बँकांना व्याज देणं ठेवींवर भारी पडते आहे. बँकांच्या ठेवीचे व्याज दर आता कमी कमी होत चाललेले आहेत. कारण काय, की त्याला कोणी घेणारा नाही आहे आणि म्हणून हा पैसा पडू नये. हा पैसा आपण आपल्या व्यापारात आणण्याचं तंत्र आपण अंगीकारलं पाहिजे. आणि म्हणून दुसऱ्यांचा पैसा कसा आपल्याला वापरता येईल, कसा आपल्या उद्योगात आणता येईल हे तंत्र आपण शिकलं पाहिजे आणि म्हणून व्यापारी झालं पाहिजे. नोकऱ्यांचा काळ आता संपलेला आहे, प्रामाणिकपणाने उद्योग करता येतो यावर आपला विश्वास असला पाहिजे. आणि म्हणून या व्यापारी पेठेचं मला मनापासून कौतुक वाटतं, अभिमान वाटतो की हजारो व्यापारी, हजारो उद्योजक, बिझनेसमॅन घडवण्याचं काम हे या व्यापारी पेठेने केलेलं आहे. माझी बायको आपले कायम ग्राहक आहे, ती दर व्यापारी पेठेत येते, मला येऊन बरेच वर्ष झालेली आहेत. पण या व्यापारी पेठेमध्ये उद्योजक आणि व्यापारी फरक काय, उद्योजक हा निर्मिती करतो, व्यापारी हा फक्त ट्रेडिंग करतो, इकडचा माल आणणे तिकडे विकणे, दोन पैसे त्याच्यावर कमावणे. पण इथे सगळे उद्योजक आहेत आणि असे उद्योजक निर्माण करण्याचं काम मराठी व्यापारी मित्रमंडळ करते, याचा खरोखर मला मनापासून अभिमान आहे. आणि म्हणून या संस्थेने या कार्यक्रमाला येतानाही मला आनंद झालेला आहे. या सर्व व्यापारी मित्रमंडळांचं आणि व्यापाऱ्यांचं मी मनापासून पुन्हा एकदा कौतुक करतो, अभिनंदन करतो. आपला व्यापार या दसरा गणपतीपासून तर आता दसरा येणार, मग दिवाळी येणार आणि दिवाळी पण व्यापारामध्ये जाणार, तर हा 60-70 दिवसाचा मला वाटते कालावधी असेल. या 60-70 दिवसाच्या कालावधीमध्ये हे 100 व्यापाऱ्यांचं एक कुटुंब झालेलं असेल. आणि असं एक कुटुंब आपण दरवर्षी निर्माण करता, आणि ते फक्त दादरमध्ये नाही तर ठाण्याला, वाशीला आणि बोरीवलीला आणखी कुठे कुठे. हिपाती माझी विनंती आहे की आपण या सगळ्यांना दुबईला पण घेऊन जा. दुबई ही मोठी व्यापारपेठ आहे, जागतिक व्यापारपेठ आहे आणि तिथेही चांगला व्यापार होऊ शकतो. आपले मसाला किंग धनंजय दातार दुबईमध्ये मोठा व्यापार करतायत, अनेक व्यापारी दुबईमध्ये आहेत. मराठी माणसाने आता जगाला गवसणी घालण्याचं एक ध्येय मनात ठेवलं पाहिजे. मागे वळून पाहता कामा नये. आपण मराठी आहो हे विसरलं तरी चालेल, पण आपण उद्योजक आहो हे विसरू नका. आपल्या पुढच्या पिढीलाही उद्योजकच करा, त्याला नोकरीच्या मागे लावू नका. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन. आपला उद्योग धंदा व्यापार या ठिकाणी चांगला हो, त्याला भरभराटी मिळो आणि दरवर्षी आपलं उत्पन्न वाढो. पुन्हा एकदा आपलं अभिनंदन, धन्यवाद.